नमस्कार. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवीं ह्यो आसात राष्ट्रीय खबरो. दक्षिण आफ्रिकेच्या आंतरराष्ट्रीय संबंध आणि सहकार मंत्री रॉनाल्ड लामोला हांच्या आमंत्रणावेल्यान विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर जोहान्सबर्गात जावपी G20 विदेश मंत्र्यांच्या बसकेंत वांटेकार जावपा खातीर फाल्यां सावन दक्षिण आफ्रिकेच्या 2 दिसांचे भेटेर वतले. विदेश मंत्र्यांचे बसकेंत डॉ जयशंकर हांणी वांटो घेतिल्ल्यान G20 देशांच्या गटाकडेन भारताचे संबंध घटमूट जातले आणि ह्या महत्वाच्या माचयेर ग्लोबल सावथाचो आवाज घटमूट जातलो अशें विदेश वेव्हार मंत्रालयान म्हळां. हे बसकेंत डॉ जयशंकर कांय देशांच्या विदेश मंत्र्यांकडेन महत्वाच्या मुद्द्यांचेर भासाभास करतले अशी आस्त आसा. नव्यान वेंचणूक नेमणूक जाल्ले मुखेल वेंचणूक आयुक्त ज्ञानेश कुमार हांणी आयज नवी दिल्लींतल्या निर्वाचन सदनांत आपलो पदभार सांबाळ्ळो. राजीव कुमार हांचो कार्यकाळ सोंपतकच ज्ञानेश कुमार हांची नेमणूक वेंचणूक आयोगाचे मुखेल आयुक्त म्हूण नेमणूक जाल्या. ज्ञानेश कुमार हांचे आदीं संसदीय वेव्हार मंत्रालयांत सचीव पदाचेर आशिल्ले. राष्ट्रनिर्मिती खातीर पयलें पावल म्हणल्यार मतदान आनी 18 वर्सां पुराय केल्ल्या दरेक भारतीय तरणाट्यांनी मतदार जावन सदांच मतदान करचें अशें ज्ञानेश कुमार हांणी मुखेल वेंचणूक आयुक्त म्हणून पदभार सांबाळ्या उपरांत लोकांक दिल्ल्या संदेशांत म्हळां. दिल्लीचे नवे मुखेलमंत्री वेंचून काडपा खातीर आयज सांजे नवी दिल्लींत भाजपाच्या विधीमंडळ पक्षाची बसका जातली. हे बसकेंत हालींच दिल्ली विधानसभे खातीर जाल्ल्या वेंचणुकेंत नव्यान वेंचून आयिल्ले भाजपाचे आमदार तशेंच पक्षाचे वडील वांगडी वांटेकार जावपाचे आसात. बसकेंत दिल्लीच्या नव्या मुखेलमंत्र्याचें नांव घोशीत जातलें. मजगतीं पक्षान बसके खातीरच्या 2 नव्या केंद्रीय निरीक्षकांची नांवां घोशीत केल्यांत. तातूंत वडील फुडारी आनी खासदार रविशंकर तशेंच राष्ट्रीय सचीव ओमप्रकाश धनकड हांचो आस्पाव आसा. नव्या मुखेलमंत्र्यांचो सोपुतविधी फाल्यां सकाळीं रमिला मैदानाचेर जातलो. नवी दिल्लीच्या विधानसभे खातीर भाजपान 70 सुवातां मजगतच्या 40 सुवातांनी जैत जोडलां. छत्रपती शिवाजी महाराज हांची 395वी जयंती आयज सगळे कडेन व्हडा उमेदीन मनयली. हे निमतान छत्रपती शिवाजी महाराजांचे जिणेचेर आधारीत वेगवेगळ्या वाठारांनी भव्य मिरवणुको, शोभायात्रा, व्याख्यानां, चित्र प्रदर्शनां अश्यो वेगवेगळ्यो कार्यावळी आयोजीत केल्यात. मिरवणुको आनी पदयात्रांनी शिवकाळ साकारपी वेशभूषा तशेंच कसरत करतब दाखोवपी कवायती लक्ष वेधून घेताल्यो. हे निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हांणी छत्रपती शिवाजी महाराजांक अभिवादन केलां. शिवाजी महाराज हांच्या कार्यांतल्यान बळिश्ट आत्मनिर्भर आनी समृद्ध भारत घडोवपा खातीर प्रेरणा मेळटा अशी भावना तांणी सामाजीक माध्यमा वयल्यान दिल्ल्या संदेशांतल्यान प्रगटायल्या. नवी दिल्लींतल्या लाल किल्ल्याचेर शिवजयंती निमतान खासा कार्यावळ आयोजीत केल्ली. वेगवेगळ्या वाठारांनी जय शिवाजी जय भारत पदयात्रेचें आयोजन केल्लें. तातूंत युवावर्ग व्हडा संख्येन वांटेकार जाल्लो. महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन हांणी मुंबयत शिवाजी महाराजांच्या पुतळ्याक पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलें. शिवाजी महाराजांचें जन्मस्थळ आशिल्ल्या शिवनेरी किल्ल्याचेर शिवजन्मोत्सव उर्बे उमेदीन मनयलो. महाराष्ट्राचे मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुखेलमंत्री एकनाथ शिंदे आनी अजीत पवार ह्या वेळार हाजीर आशिल्ले. पुण्यात केंद्रीय युवा वेव्हार आनी खेळा मंत्री डॉ मनसुख मांडविया तशेंच मुखेलमंत्री देवेंद्र फडणवीस हांचे उपस्थितींत जय शिवाजी जय भारत पदयात्रा काडली. छत्रपती शिवाजी महाराज पराक्रमी राजा तशेंच उत्कृश्ट शासक तशेंच वेवस्थापन गुरू आशिल्ले अशें फडणवीस हांणी आपल्या उलोवपांतल्यान हे वेळार सांगलें. फाटले वर्सा हुंवार, भुंयकाप, वादळ अशा सैमीक संकश्टांक फुडो केल्ल्या 5 राज्यांक केंद्र सरकारान 1,554 कोटी रुपया परस चड मजत निधी दिवपाक मान्यताय दिल्या. केंद्रीय घरमंत्री अमित शाह हांच्या फुडारपणाखाला उचेल्या पावण्यावेल्या समितीन हे खातीर मान्यताय दिल्या आनी हो निधी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधींतल्यान दितले. आंध्र प्रदेशाक 608 कोटी रुपया, नागालँडाक 170 कोटी रुपया, ओदिशाक 255 कोटी रुपया, तेलंगणाक 231 कोटी रुपया जाल्यार त्रिपुराक 288 कोटी रुपया निधी दितले अशें घर मंत्रालयान सांगलां. ही अतिरिक्त मजत केंद्रान हे आदीं त्या राज्यांक दिल्ल्या राज्य आपत्ती प्रतिसाद निधी भायर आसा अशी माहिती घर मंत्रालयान दिल्या. आनी इतल्यान ह्यो खबरो सोंपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं तुमकां परतून आयकूंक मेळटल्यो राष्ट्रीय खबरो फाल्यां सकाळीं 8:40 मिनटांचेर. तो मेरेन नमस्कार.